आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या 10 वर्षात भाजपा सरकारनं नवीन प्रारूप विकसित केलं असून त्यात वंचितांना प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. निवडणूक रोख्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून डिजिटल स्वरुपात मिळालेली माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रकाशित. अधिकार आणि विचारांचं केंद्रीकरण झालेल्या भाजपाच्या विचारसरणीविरुद्ध आपल्याला लढायचं असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. आणि पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणी पुण्यातल्या 4 स्थावर मालमत्तांवर राष्ट्रीय तपास संस्थेची टाच. गेल्या 10 वर्षात भाजपा सरकारनं नवीन प्रारूप विकसित केलं असून त्यात वंचित लोकांना प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिला स्वयंसहाय्यता गटाला 1000 ड्रोनचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. महिलांना ट्रॅक्टर चालवता येणारच नाही ही समाजाची मानसिकता बदलण्यासाठी ग्रामीण भागातल्या युवतींना कृषी ड्रोनचं वाटप केल्याचं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं. महिलांमध्ये उपजत उत्तम काम करण्याचं कसब असतं त्यामुळेच आमच्या सरकारनं जबाबदार कामांसाठी त्यांची निवड केली आहे. त्यातून त्या आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्याही सक्षम होतील असं प्रधानमंत्री म्हणाले. आज मितीला संपूर्ण जग अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलं आहे. भारताचा विकास मात्र वेगाने होत आहे. विकासाचा हा वेग पाहता लवकरच आपला देश जगातली एक सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश होईल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. निवडणूक रोख्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून डिजिटल स्वरुपात मिळालेली माहिती आज निवडणूक आयोगानं आपल्या संकेतस्थळावर अपलोड करून प्रकाशित केली. निवडणूक आयोगाच्या www.eci.gov.in या संकेतस्थळावर candidate-political party या पर्यायाअंतर्गत ही माहिती सर्वांना पाहता येईल. न्यायालयाच्या निर्देशानुसार राजकीय पक्षांनी ही माहिती सर्वोच्च न्यायालयात सीलबंद लिफाफ्यातून जमा केली होती. अधिकार आणि विचारांचं केंद्रीकरण झालेली भाजपची विचारसरणी आणि काँग्रेसची सर्वसमावेशक विचारसरणी असा लढा आपल्याला लढायचा असल्याचं काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं. ते आज मुंबईत मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत काढलेल्या न्याय संकल्प यात्रेत बोलत होते. देशातल्या सर्वच समाज घटकांवर अन्याय होतोय मात्र अनेकांना इतरांवरील अन्यायाची कल्पना नसल्यानं सत्तेविरोधात आंदोलन उभं राहत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान आज संध्याकाळी शिवाजी पार्क इथं भारत जोडो यात्रेची समारोप सभा होत आहे. भारत निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर राज्याच्या विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बातमीदारांशी संवाद साधून निवडणुकीच्या सज्जतेविषयी माहिती दिली. या निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्याचे 12,500 अधिकारी कर्मचारी सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली. सिंधुदुर्गात मागच्या निवडणुकीत कमी मतदान झालेल्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदार जागृतीपर उपक्रमांचं नियोजन केलं असल्याचं जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगितलं. रत्नागिरीतही मतदानाच्या दिवशी मच्छीमार बांधव मासेमारीवरून परत यावेत असं नियोजन केलं असल्याचं जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग म्हणाले. नागपूरमध्ये या निवडणुकीत मिशन डिस्टिंक्शन यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी डॉ रिटनकर म्हणाले. यवतमाळमध्ये 43 विशेष मतदान केंद्र तर 12 आदर्श मतदान केंद्राचं नियोजन आहे असं जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी सांगितलं. नांदेडमध्ये प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून पोलिसांच्या वतीनं प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याला आपलं प्राधान्य असल्याचं सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी म्हटलं आहे. अमरावतीत मतदार नोंदणीसाठी राबवलेल्या विशेष मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाला गती देत असल्याचं जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितलं. निवडणुकीत खोटी माहिती रोखण्यासाठी समाज माध्यमांवर कठोर देखरेखीचं नियोजन केलं असल्याची माहिती लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिली आहे. चंद्रपुरात शांततामय वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी सुरक्षेच्या सर्व पातळ्यांवर नियोजन केलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय गौडा यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातही सध्या 21,310 कर्मचारी तैनात असून शहर आणि ग्रामीण मिळून 4,000 पोलिसांची कुमक मागवणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं. जालन्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पहिलं प्रशिक्षण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. बीडमध्ये 17 मतदान केंद्र संवेदनशील असून सुरक्षेचं चोख नियोजन केलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपम मुधोळ यांनी दिली. नाशिकमध्येही प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं पुणे आयसिस मॉडेल प्रकरणात पुण्यातल्या 4 स्थावर मालमत्तांवर टाच आणली आहे. या मालमत्तांचा वापर स्फोटकं बनवणं आणि दहशतवादी कृत्यांचं प्रशिक्षण आणि नियोजनासाठी केला जात होता. एनआयएनं या प्रकरणात सर्व आरोपपत्रं आधीच दाखल केली आहेत. प्रतिबंधित जागतिक दहशतवादी संघटनांचं दहशतवादी नेटवर्क नष्ट करण्यासाठी आणि भारताच्या हिताचं रक्षण करण्याच्या प्रयत्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एनआयएनं गेल्या काही महिन्यात वेगवेगळ्या राज्यांमध्ये आयसिसच्या विविध मॉडेल्सवर कारवाई केली आहे. आयसिसच्या कटाचा आणि कारवायांचा तपास सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबारमधले विधान परिषद आमदार आमशा पाडवी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं पक्षात स्वागत केलं. मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण ओबीसीमधून मिळावं, त्याचबरोबर सगळे सोयऱ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीकडे सरकारनं दुर्लक्ष केलं, त्यामुळे सरकारच्या विरोधातला उद्रेक आता लोकसभा निवडणुकीत दाखवून देणार असल्यानं धाराशिव लोकसभा मतदारसंघात सकल मराठा समाजाचे 1,000 अधिक उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आज धाराशिव इथं पत्रकार परिषदेत देण्यात आली. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्था 15-31 मे दरम्यान सीयूईटी यूजी ही विद्यापीठ सामायिक प्रवेश परीक्षा आयोजित करणार आहे. या कालावधीत 20 आणि 25 मे या सार्वत्रिक निवडणुकांच्या 2 तारखा आणि परीक्षेच्या तारखा एकाच दिवशी येत आहेत. 26 मार्च या अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेनंतर सीयूईटी यूजीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांची राज्य तसंच मतदारसंघ याविषयी माहिती प्राप्त होईल. ही माहिती आणि निवडणुकांच्या तारखांनुसार या परीक्षेसाठी 15-31 मे दरम्यान होणाऱ्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होईल असं विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदेश कुमार यांनी समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे हळदीची लागवड घटली असूनही वाशिम जिल्ह्यात हळदीच्या भावानं आतापर्यंतचा विक्रमी टप्पा पार केला. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांडी हळदीला कमाल 18,200 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. कमी उत्पादन आणि चांगली मागणी यामुळे हळदीचे भाव वाढल्यानं हळद उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. बाजारातही हळदीची आवक वाढली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा तसंच गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकणात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम सामना होणार आहे. नवी दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या 10 वर्षात भाजपा सरकारनं नवीन प्रारूप विकसित केलं असून त्यात वंचितांना प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. निवडणूक रोख्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून डिजिटल स्वरूपात मिळालेली माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रकाशित. अधिकार आणि विचारांचं केंद्रीकरण झालेल्या भाजपाच्या विचारसरणीविरुद्ध आपल्याला लढायचं असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. आणि पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणी पुण्यातल्या 4 स्थावर मालमत्तांवर राष्ट्रीय तपास संस्थेची टाच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.